93.5 रेड एफ एम वर 10:03 रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये भूत दया प्राणी मात्रांवर प्रेम करा लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं. पण गाडी चालवत असताना मध्ये कुत्रा दिसला तर त्याला लात मारणे, उगाच ह्या सगळ्या जनावरांच्या अंगावरती गाड्या घालणं, यापासून तर गलोर मारून गलोरीत दगड टाकून मी मस्तपैकी चिमणी कशी मारतो हे मित्रांना दाखवणे काय गरज आहे या गोष्टींच्या. पण या गोष्टी आपण करतो, या गोष्टी आपण करतो आणि ह्या प्राण्यांना त्रास होतात. पण काही लोक अशी सुद्धा आहेत जी ह्या प्राण्यांसाठी प्रचंड मनापासून विचार करत असतात. थोड्या वेळापूर्वी मनीषाचा कॉल आला होता. तिचं म्हणणं आहे 24/7 आणि 365 डेज एक महत्वाची गोष्ट ती करते. ती म्हणजे त्यांच्या टेरेसवरती चिमण्यांसाठी यांच्यासाठी दाणे आणि पाण्याची सोय असते. त्यामुळे सुरुवात तिने जेव्हा केली होती तेव्हा अगदी दोन चिमण्या, एखाद दुसरा कबूतर वगैरे यायचं. पण आता सिच्युएशन अशी आहे तिच्या बिल्डिंगवर रोज सकाळी सकाळी जवळजवळ 30 ते 40 चिमण्या येतात म्हणे. क्या बात आहे, व्हेरी गुड. ती राहायला सुद्धा मखमालाबाद परिसरामध्ये आहे त्यामुळे तिकडे बऱ्याच चिमण्या आहेत. तिकडे काळ्या चिमण्या सुद्धा आहेत म्हणे. तिकडे वेगवेगळ्या आकाराच्या रंगांच्या चिमण्या सुद्धा पाहायला मिळतात. कमी आहेत पण पाहायला मिळतात. हाऊ स्वीट, ग्रेट. नाशिक, तुम्ही सुद्धा असं काही केलं आहे? छोटीशी गोष्ट प्राण्यांसाठी म्हणून बोला, आपल्या घरातल्या जनावरासाठी म्हणून नाही, ज्याला आपण पाळलंय त्याच्यासाठी म्हणून नाही, पण रस्त्यावर फिरणारी कुत्री, गाई, कुठचंही जनावर, पशु किंवा पक्षी यांच्यासाठी काही जरी छोट्यातलं छोटं केलं असेल ना, शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. आपण या सगळ्या लोकांचा सन्मान करणार आहोत आणि हा विषय आज घेण्यामागचं कारण पण मी तुम्हाला थोडासा वेळात सांगणार आहे. सो थोड्याच वेळात 4 ट्रॅक्सही वाजवणार आहे. वा वा, आत्ता मग एक कमर्शियल ब्रेक. पेट पाणी का सवाल मत करो बवाल, बजाते राहो.